आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 3 परमरुद्र संगणकांचं लोकार्पण। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सियाचीनमधल्या लष्करी तळाची पाहणी। राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबवण्यात महाराष्ट्र आघाडीवर। आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जोरदार पाठिंबा। संशोधनातून स्वावलंबन हाच आपला जीवनमंत्र बनला आहे। विज्ञानाचं महत्व केवळ शोध आणि विकासातच नाही तर प्रत्येकाच्या आशा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। हवामान आणि वातावरण बदलासाठी उच्च क्षमता कम्प्युटिंग यंत्रणा असलेल्या पुणे इथल्या 3 परमरुद्र सुपर कम्प्युटिंग प्रणाली तसंच उच्च कार्यक्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं उद्घाटन त्यांनी दूरदृश्य पद्धतीनं केलं त्यावेळी ते बोलत होते। भारत संगणकीय क्षेत्र तसंच विज्ञान तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असून डिजिटल क्रांतीच्या युगात संगणकीय क्षमता हा राष्ट्रीय क्षमतेचा पर्याय बनत असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत सुमारे 130 कोटी रुपये किमतीचे आणि स्वदेशी बनावटीचे 3 परमरुद्र सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यात आले आहेत। हे सुपर कॉम्प्युटर पुणे दिल्ली आणि कोलकाता इथं संशोधनासाठी ठेवण्यात आले आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सियाचीन इथल्या लष्करी तळाची पाहणी केली। सियाचीन ग्लेशियर इथं तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांशी राष्ट्रपतींनी संवाद साधला। सियाचीन इथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं तसंच या सैनिकांच्या कुटुंबांचेही राष्ट्रपतींनी आभार मानले। सियाचीन लष्करी तळावर असलेल्या युद्ध स्मारकावर राष्ट्रपतींनी पुष्पांजली अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली। माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम रामनाथ कोविंद यांच्यानंतर सियाचीनला जाणाऱ्या द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आहेत। केंद्र सरकारनं असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना देण्यात येणारा महागाई भत्ता वाढवला आहे। यामुळे अश्रेणीतल्या कामगारांना दिवसाला 1028 रुपयांऐवजी 1035 रुपये मिळतील। ब श्रेणीतल्यांना 948 रुपयांऐवजी 954 रुपये तर क श्रेणीतल्या कामगारांना 862 रुपयांऐवजी 968 रुपये दिवसाला मिळतील। 1 ऑक्टोबरपासून हे दर लागू होणार आहेत। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या 7व्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 9,68,00,000 अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे। अॅनिमिया प्रतिबंध पौष्टिक आहार आणि कल्याणकारी अभियानाअंतर्गत सुमारे 1,88,00,000 कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। 1,45,00,000 कार्यक्रमात पूरक आहार सेवनावर आधारित होते। सरकारनं पोषण आहार जागृती अभियानाअंतर्गत सुमारे 1,59,00,000 कार्यक्रम केले आहेत। पौष्टिक आहाराबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही राबवल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयानं दिली। देशभरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। याविषयी मुंबईतली विद्यार्थिनी प्रणाली बोडेकर हिनं केलेलं आवाहन आता ऐकूया। एक पेड माँ के नाम अभियानात उत्तर प्रदेशात 26 कोटी झाडांची लागवड झाली तर राजस्थाननं निर्धारित उद्दिष्टाच्या 2.5 पट झाडं लावल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं म्हटलं आहे। भारतानं 1,633 कोटी लिटर इतकी उच्चांकी इथेनॉल निर्मिती केली असल्याचं केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं। ते आज नवी दिल्लीत भारतीय साखर आणि जैव ऊर्जा परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते। 2030 पर्यंत 5% बायोडिझेलचं लक्ष्य सरकारनं निश्चित केलं आहे असं त्यांनी सांगितलं। देशात ऊसाचं उत्पादन 40% वाढलं आहे तर उत्पादकता 19% वाढली आहे। हे क्षेत्र देशभरातल्या सुमारे 5.5 कोटी शेतकऱ्यांचं आधार ठरलं आहे असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. जम्मू काश्मीरमधला दहशतवाद गाळून टाकण्यात आला असून आता दहशतवाद परत कधीच तोंड वर काढणार नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. ते आज जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यातल्या चेनानी इथं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीच्या सभेत बोलत होते. जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्दबातल करून ज्येष्ठ नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण केलं असं शहा म्हणाले. शहा यांनी उधमपूरसह कठुआ आणि जम्मू जिल्ह्यातल्या 5 प्रचारसभांना संबोधित केलं. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हरियाणामधल्या तरुणांसमोर बेरोजगारीचं आव्हान उभं राहिलं असून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नार जिल्ह्यातल्या आसांध मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत ते आज बोलत होते. राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, तसंच महिलांना 2000 रुपये पेन्शन दिली जाईल असं आश्वासन गांधी यांनी दिलं. भारत आणि इंडोनेशिया परराष्ट्र मंत्रालयाची 8वी सल्ला मसलत बैठक आज नवी दिल्लीत झाली. यावेळी दोन्ही देशांनी राजकीय देवाणघेवाण, संरक्षण सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्यसेवा आणि कनेक्टिव्हिटी यासह द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. भारत इंडोनेशिया राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित विविध उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य म्हणून भारताचा समावेश व्हावा यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जोरदार पाठिंबा व्यक्त केला आहे. आज सकाळी न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 79व्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं की भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील हे स्थायी सदस्य असले पाहिजेत. त्याबरोबरच आफ्रिकेतल्या 2 देशांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सुरक्षा समिती अधिक प्रभावी आणि प्रातिनिधिक करण्यासाठी तिच्या सध्याच्या रचनेत सुधारणा करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. त्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जाई लावारोव आणि चिलीचे अध्यक्ष ग्रॅबियल बोरिटिक फोंट यांनी भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. इस्रायलनं लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 600 जास्त जण ठार झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्र मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका, फ्रान्स आणि मित्र राष्ट्रांनी इस्रायल लेबनन सीमेवर 21 दिवसांचा युद्धविराम घ्यावा अशी मागणी केली आहे. अमेरिका, फ्रान्ससह युरोपीय युनियन, जर्मनी, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती यांनी हे निवेदन केलं आहे. तर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं इस्रायल संरक्षण दलाला अधिक जोमाने लढण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान हिजबोल आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरूतमधल्या भारतीय दूतावासानं केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदंबी श्रीकांतनं भारताच्याच आयुष शेट्टीचा 21-13, 21-18 असा पराभव केला. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीनं तैवानच्या लिन ची चुन आणि तेंग चुन सुन यांचा 22-20, 21-11 असा पराभव केला. महिला एकेरीत भारताच्या तस्नीम मीरला जपानच्या तोमेका मियाकाझी विरुद्ध 17-21, 21-13, 10-21 असा पराभव पत्करावा लागला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 3 परमरुद्र संगणकांचं लोकार्पण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सियाचीनमधल्या लष्करी तळाची पाहणी. राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबवण्यात महाराष्ट्र आघाडीवर. आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतल्या भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा जोरदार पाठिंबा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.